हरिः ॐ ॐ नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यम्बकाय त्रिपुरान्तकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकण्ठाय मृत्युञ्जयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः। ॐ अगम शिष्यमे रश्मिश्रमे दाभ्यश्रमेधिपतिश्रमम् उपागम शिष्यमेऽन्तर्यामश्रमैन्द्रवायवश्रमे मैत्रावरुणश्रमाश्विनश्रमे प्रतिप्रस्थानश्रमे शुक्रश्रमे मन्थी च माग्रेणश्रमे वैश्वदेवश्रमे ध्रुवश्रमे वैश्वानरश्रम ऋतुग्रहाश्रमे तिग्राह्याश्रमैन्द्राघ्नश्रमे वैश्वदेवश्रमे मरुत्वतीयाश्रमे माहेन्द्रश्रम आदित्यश्रमे सावित्रश्रमे सारस्वतश्रमे पौष्णश्रमे पात्नीवतश्रमे हारियोजनश्रमे इद्मश्रमे बर्हिश्रमे वेधिश्रमे तीक्ष्णीयाश्रमे सृचश्रमे चमसाश्रमे ग्रावाणश्रमे स्वरवश्रमे उपरवाश्रमे दिशवणे च मे द्रोणकलशश्रमे वायव्यानी च मे पूतभृच्चम आघवनीयश्रम आग्नीध्रम च मे हविर्धानम च मे गृहाश्रमे सदश्रमे पुरोडाशा च मे पचताश्रमे वभृतश्रमे स्वगाकारश्रमे।
श्रीराम, मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात झालेल्या नागपूर आनंद यात्रेचं वर्णन सद्भक्त हेमताई पुरोहित आपल्याला आज वाचून दाखवणार आहे।
श्रीराम। ओम श्री स्वामी माधवनाथाय नमः। ओम श्री स्वामी मकरंदनाथाय नमः। आपण या आधीच्या वाचनात पुणे नागपूर प्रवास सद्भक्त श्यामातेंकडील स्वामीजींनी स्वामी माधवनाथांच्या स्मृतींना दिलेला उजाळा, सद्भक्त आठले काकांच्या फार्महाऊसवरती स्वामीजींनी घेतलेली साधना आणि शिबिराच्या पहिल्या दिवसाचे वर्णन पाहिले। आज आपण नागपूर शिबिरातील दुसऱ्या दिवसाच्या कार्यक्रमांचे वर्णन पाहणार आहोत। दिनांक 10 नोव्हेंबर शुक्रवार। आज शिबिराचा दुसरा दिवस होता। सकाळी 7 ते 8:30 ध्यान, थोडा व्यायाम आणि पुन्हा ध्यान झाले। नंतर ज्ञानेश्वरी वाचन झाले। 11वा अध्याय होता, श्लोक क्रमांक 39 आणि 40 यावरील 19 ते 36 अशा क्रमांकाच्या ओव्यांचे स्वामीजींनी वाचन केले। नंतर 8:30 ते 9:15 नाश्ता झाला। 9:15 ते 10 स्वामीजींनी आपण स्वतःच रचलेल्या काव्याधारे आज अनुषंगिक साधना घेतली। ते म्हणाले, यावर्षी पुण्यात गुरुपौर्णिमेच्या उत्सवात जी अनुषंगिक साधना करवून घेतली होती तीच आज येथे घेतो आहे। स्वरूपानंदांच्या पत्रमंजेशवरून मी काव्यांची स्फूर्ती घेतली व काही काव्य केली, त्यापैकी हे एक काव्य। स्वामीजींनी प्रथम ते काव्य वाचून दाखवलं। देह बुद्धीसी अंत यावा, संसार बंध तो तुटावा, अक्षय आनंदाचा ठेवा प्राप्त व्हावा जीवासी, सोहम आत्मा स्वानंदगन, अजन्मा तो तूची जाण, ही उपदेशाची खूण अंतरी विवरूनी पहावी, तेणे चित्ता सुस्थिरता, सहज जीवे प्रसन्नता, स्वरूप सुखाशी ऐक्यता, श्री गुरुकृपे प्राप्त होय, चिंतने चिंतने तद्रूपता, निजवस्तु लाभे भाग्यवंता, शुद्ध बुद्ध मुक्त आत्मता, अंतरंग समता होवावे, पुनरपि वृत्तीचा उदय होता, येतसे भव प्रत्यय, सोहम शब्दी करुणी निश्चय, पवन मनोजय साधावा, सर्वत्रास सुख समृद्धी, निजानंदे निजगोडी, आवडी उरो अंतर मकरंदी, गुरुपदारविंदी चित्त जडू। असे हे काव्य स्वामींनी वाचून दाखविल्यानंतर ते म्हणाले, आपल्याला काय करायचंय? तर देहबुद्धी व या बुद्धीला लागलेला संसार, म्हणजेच संसारबंध हा तोडायचा आहे. तो तुटल्याखेरीज अक्षय आनंदाचा स्वरूप सुखाचा ठेवा प्राप्त होणार नाही, अशा प्रकारचा विवेक आपण करणार आहोत. विवेक प्राप्त होण्यासाठी सद्गुरूंना शरण जाणं आवश्यक आहे, त्यांच्याकडून उपदेश घ्यावा, त्यांनी अनुग्रह दिला तो प्रसंग आठवावा. तत्वम सोहम सहा या त्यांनी केलेल्या उपदेशामध्ये आपण रमून जाऊया. सोहम आत्मा स्वानंदघन अजन्मा तो तुझी जाण, तू स्वानंदघन असा परमात्मा आहेस ही त्यांच्या उपदेशाची खूण, त्याचं आपण आपल्या अंतर्यामी विवरण करूया. या सर्व प्रक्रियेमध्ये चिंतन सजग होणं, सावधपणे होणं आवश्यक आहे. आपण तोच परमात्मा आहोत आणि देह मन बुद्धी नाही या भावनेमध्ये राहणार आहोत. यामुळे स्वरूप सुखाशी एकरूपत्व पाहू, प्रसन्न राहू. तत्वमसी या गुरुवाक्याचं चिंतन करून आपण शुद्ध आत्मस्वरूप आहोत असा हळूहळू निश्चय करू. नंतर थोडे सोहम ते श्वास आपण घेणार आहोत. विचारांकडे आता साक्षीत्वाने पाहणार आहोत. चिदाकाशात चिदवृत्तींशी सोहम भावाशी तदाकार होणार आहोत. वृत्ती शून्यता अनुभवणार आहोत. एक वृत्ती उठली ती निमाली आणि अजून दुसरी वृत्ती उठायची यातील जे अंतर ती वृत्ती शून्यता किंवा वृत्तीरहितता ही आपण जेव्हा अनुभवतो तेव्हा ध्येय ध्याता ध्यान यांची एकरूपता होते. शुद्ध मीच शिल्लक राहतो. तो ज्ञप्ती मात्र सुखरूप आनंदरूप असा असतो. सद्गुरूंचंही तेच स्वरूप असतं. त्याच्याशी एकरूपत्वाचा अनुभव येतो. हीच आपली व सद्गुरूंची खरी भेट होते. अशा प्रकारचं हे काव्य आहे. या काव्याधारे आपण 30-35 मिनिटं साधना करू. आपण सर्वजण डोळे मिटून बसलेले आहोतच, शांत स्तब्ध आहोतच. आपला संसार संपावा, संसारबंध तुटावा, देह मन बुद्धी हा भाव जाऊन आत्मबुद्धी व्हावी असं चिंतन आपण करीत आहोत. अहंकाराचा त्याग करायचा आहे. आपला आता कोणाशीच संबंध नाही. सद्गुरूंची कृपादृष्टी त्यांची भेट आपण आठवू. जयाची एक कृपादृष्टी होये आनंदाची वृष्टी असे समर्थ म्हणतात. त्यांचं पाहणं बोलणं चालणं असणं हे सारं आठवू. त्यांचं प्रेम आनंद शांती सान्निध्य अनुभवू. आपणही तसेच आहोत ही भावना अनुभव दृढ करू. सद्गुरु सांगतायत तेच निर्गुण निराकार परमात्मतत्व तूच आहेस आणि आपण मीच तो आहे सोहम असा त्यांना प्रतिसाद देत आहोत. आता मी शांत राहणार आहे, तुम्ही फक्त याचं चिंतन मनात करा. चिंतने चिंतने तद्रूपता असा अनुभव घ्या. याच बोधात बसून राहायचं आहे. एखादा विचार आला समजा तर पुन्हा सोहमचे श्वास घ्या. दोन भुवयांमध्ये चित्त ठेवा. चित्ताकडे मी परमात्मा आहे या वेगळ्या भावाने पहा, साक्षीत्वाने पहा. तुम्ही केवळ जाणीवरूप असे शिल्लक राहाल, सद्गुरूंशी एकरूपच व्हाल. अशा या ध्यानाच्या युक्त्या, अशा चिंतनाच्या योगाने, अशा भावनेच्या आधाराने, सोहमच्या श्वासाधारे त्या परमात्म तत्वाशी एकरूप होऊन जावं. ध्यानात अवघड काही नाही हे लक्षात घ्यावं. अशा प्रकारे अभ्यास करून आनंद समाधान शांत स्वरूप होऊन जावं. हरी हरी असं म्हणून स्वामीजींनी अनुषंगिक साधना घेतली. यानंतर जन्मा येऊनी नाही साधले हित हा स्वामी स्वरूपानंदांचा अभंग सद्भक्त लताताईंनी म्हटला. नंतर सकाळी 10 ते 11 सत्संग प्रश्नोत्तरे असा कार्यक्रम होता. सद्भक्त पंकज काका म्हणाले सत्संगाचा कार्यक्रम स्वामीजींना फार आवडत असे. प्रवचनातून श्रोत्यांना काय मिळाले, त्यांना ते कितपत समजले असा थेट संवाद साधला जात नाही. सत्संगाच्या वेळी मात्र वक्ता हा श्रोत्याच्या पातळीवर उतरून त्याच्या अडचणी समजून घेऊन त्याला मार्गदर्शन करतो. यामुळे स्वामीजींना हा कार्यक्रम आवडत असे. हा कार्यक्रम तेव्हा अतिशय रंगत असे. आता आपण प्रश्न पाहूया. प्रश्न होता शिष्याचा सद्गुरूंशी व्यवहार करताना काय भाव असावा किंवा काय मनोभूमिका असावी. सद्गुरू व शिष्य यांच्या मनोभूमिकेमध्ये खूप अंतर असतं. सद्गुरू त्याच्यासाठी मायबाप सर्वस्व असतात, तरी सद्गुरूंशी व्यवहार कोणत्या मार्गाने करावा? आम्ही नागपूरला असल्यामुळे तुमच्याशी इंटरॅक्ट करताना तारांबळ उडते आणि नंतर चुटपुट लागून राहते, तरी काय करावं? साधकाच्या स्थितीवर सद्गुरूंचा व्यवहार अवलंबून असतो का? उत्तर देत पंकज काका म्हणाले, शिष्याला नेहमी सद्गुरूंबद्दल एक आदरयुक्त भीती वा धाक वाटतो. याचं कारण त्यांनी पुढच्याच प्रश्नात दिलंय की त्यांच्या व शिष्याच्या भूमिकेत खूप अंतर असतं. हे अगदी खरं आहे. आपण जीवभावावर राहून आपल्या चष्म्यातून त्यांना पाहत असतो व ते आत्मभावावर असतात. ते काय सांगतात ते आपल्याला कळतच नसतं. ते आपल्याला स्वरूपाच्या दृष्टीतून बघत असतात, त्यामुळे हे अंतर असणं स्वाभाविक आहे. त्यामुळेच अशा या गुरु शिष्यांच्या जोड्या व असे प्रश्न असा कार्यक्रम चालूच आहे. स्वामीजी कालच म्हणाले होते, आपण सर्व विश्वामध्ये अद्वैत भावाने पहावं, पण सद्गुरूंबरोबर द्वैत भावच राखावा, त्यातच आपलं हित आहे. तेव्हा त्यांच्याशी व्यवहार करताना ते आपले सार सर्वस्व आहेत, आपले पालनहार आहेत, मायबाप आहेत, असा भाव मनापासून प्रेमाने श्रद्धायुक्त अंतःकरणाने ठेवावा. पूर्वी आपल्या घरामधून देखील वडीलधाऱ्या मंडळींचा आपल्याला धाक वाटत असे, त्यामुळे त्यांच्याशी संवाद घडत नसे. पण आता मात्र काळ बदलला आहे. मुलगा वडील हे मैत्रीचे नाते झाले आहे, अरे तुरे त्यांना म्हटलं जातं. आपण सद्गुरूंशी मोठ्या आदराने प्रेमाने राहावं, ते सांगतील ते मनापासून ऐकावं, त्यांनी दिलेली साधना नेटाने करावी, ठराविक वेळेला ठराविक काळ अशी ती करावी, त्यावेळी आपलं मन तरळ ठेवावं, ते भावाने भरून जावं, त्यांच्या स्मरणाने आपलं अंतःकरण द्रवीभूत व्हायला हवं. तेथ स्मरतेनी आदरे सवाईये सात्विके भरे, जव काठिण्य विरे अहंभावाचे. ते सांगतात ते ग्रहण करण्यासाठी आपलं मन सदोदित उत्साही प्रसन्न तयार पाहिजे, अन्यथा त्यांचं बोलणं आपल्याला कळणं अवघड जाईल. खरं तर त्यांचं बोलणं पावसाच्या वर्षावासारखं असतं. भूमी जशी असेल तसं पीक येतं. मशागत उत्तम असेल तर पीक देखील उत्तम येईल. आपण त्यांच्याशी प्रेमाने आदराने अंतर राखूनच वागावं, ते सांगतील तसंच करावं, संकोचून वागावं. आपला व्यवहार ते सांगतात तसा होत गेला तर आपला अहंकार नष्ट व्हायला मोठी मदत होईल, देहबुद्धी जाईल व स्वरूपात रंगणं रमणं हे जमेल. ज्ञानेश्वरी ज्ञानोबांनी जी स्वामी असा सद्गुरूंप्रती उल्लेख केला आहे तसाच आपला भाव असावा. स्वामींची या मनोभावा न चुकीजे हेची परमसेवा असा भाव ठेवून त्यांना काय अपेक्षित आहे ते समजून उमजून करावं. स्वामीजी आपल्या जीवनाचा एक अविभाज्य घटक आहेत असं समजून नीटनेटकं राहावं. शुचिर्भूतता प्रामाणिकपणा या गोष्टींनी संसार करावा, तो उत्तम करावा, परमार्थ वाढवावा. संसारी जो अप्रमाण तो परमार्थी खोटा असं समर्थ म्हणतात. मकरनाथ व स्वामीजींचे कसे संबंध होते? मोठ्या आदबीने मकरनाथ स्वामीजींशी वागत असत. त्यांचं मनोगत जाणून ते संवाद साधीत, मोठ्या नम्रतेने नमस्कार करीत बोलत. स्वामीजींनी देखील त्यांच्यावर मोठा विश्वास दाखवला. सद्गुरू सांगतात, संसार त्याग न करिता प्रपंच उपाधी न सांडिता जनामध्ये सार्थकता विचारेची होय. तस्मात विचार करावा देव कोण तो ओळखावा, आपुला आपण शोध घ्यावा अंतर्यामी. तू कोण आहेस याचा शोध घे, संसार साक्षित्वाने कर. धनसुतदारा असो दे पसारा नको देव थारा आसक्ती ते. स्वामी म्हणे राही देही उदासीन पाहे रात्रंदीन आत्मरूप. उदासीन म्हणजे निराशता औदासीन्य नाही तर अलिप्तता आहे. सद्गुरूंना आपण आपल्या वागण्यातून आश्वासन द्यावं की हो स्वामी, तुम्ही जे सांगता ना ते माझ्या अंतःकरणात सुस्थिर होत आहे. ते एक्सरे मशीन असतात, त्यांना तुमची पातळी कळत असते. त्यांच्याबरोबर मोकळेपणा हा त्यांनी दिलेल्या बोधाच्या आधारावर असावा. समय सूचकता देखील असावी. स्वामीजी इथून परत गेल्यावर सुटपुट लागून राहणारच, त्यात सद्गुरूंबद्दलची तळमळ आहे, त्यांच्याशी संवाद साधावा अशी ओढ आहे, तरी योग्य रीतीने तसे करावे. आपल्या आईची भीती आपल्याला वाटते का? मग सद्गुरूही मायबापच आहेत ना. साधनेच्या अंगाने, बोधाच्या अंगाने मोकळेपणा साधावा. एरवी त्यांच्यासमोर नतमस्तक विनम्र असावं, त्यांनी सांगितल्याप्रमाणे आचरण करावं, मग एक आत्मविश्वास नक्कीच प्राप्त होईल, बुद्धीचाही निश्चय होईल. सद्गुरूंकडून व्यक्तीला जसजसं श्रवण घडत जाईल, तसतसं त्याच्या वागण्या बोलण्यात मोकळेपणा येईल. त्यांची कृपा त्याला लाभलेलीच असते. शिष्य आत्मानंदात आहे हे बघून त्यांनाही खूप बरं वाटतं. असा हा प्रेमाचा व्यवहार आहे. असं आपलं सगळ्यांचं त्यांच्या कृपेने होवो. यानंतर रेणुताई सप्रेंनी स्वामी मकरंदनाथांचा अभंग म्हटला, पंढरीच्या देवा प्रेम लोभ लळा पुरवा. आणि मग ते वर्णन स्वामीजी आणि मग स्वामीजींनी जे प्रश्नांना उत्तरं दिली ते आपण पुढच्या वेळेला बघणार आहोत. हरिओम.
हरी हरी. बऱ्याच दिवसांच्या खंडानंतर आपण एकत्र जमलो. सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये आपली ही उत्सव आणि सुट्टी, त्याच्या आधी काही काळ नाईलाजानी केंद्र बंद ठेवायला लागली. त्याला कारण होतं माझ्या प्रकृतीचं. वर्षातून एकदा किंवा दोनदा जेव्हा हवामान बदलतं तेव्हा मी पूर्वीपासून आजारी पडत असे, तसाच आजही आजारी पडतो असं मला लक्षात येतं. मला स्वामीजी असं म्हणाले, दोन तीन वेळेला माझी तब्येत पाहिला म्हणून ते घरी देखील आले. घसा दुखत होता, ताप आलेला होता. तेव्हा स्वामीजी मला म्हणाले की तरुण वयामध्ये आजारी पडणं हा मी गुन्हा समजतो असं मला म्हणाले. आणि तो गुन्हा माझ्या हातून वारंवार घडतो आहे. आणि तो गुन्हा कसा घडतो आहे हे केंद्राला आता जेव्हा सुट्टी द्यायला लागते तेव्हा मला फार प्रकर्षाने जाणवतं. वाईट वाटतं. आजारी पडण्यापेक्षा स्वामीजींनी जे काम माझ्याकडे सोपवलेलं आहे या गुन्ह्यामुळे त्याच्यात खंड पडतो. या करता काही गोष्टी कारण आहेत आणि या 60-61 पूर्तीनंतर मी माझ्या दिनचर्येतही काही बदल करायचा विचार करतो आहे. आणि एरवीच्याही काही गोष्टींमध्ये बदल करायचा विचार आहे. जसं महिन्यामधून 10 दिवस मला कुठल्या ना कुठल्या समारंभामध्ये कार्यालयात जेवण्याची वेळ येते. हे चुकीचं आहे. महिन्यातून अथवा 2-4 महिन्यातून एकदा दोनदा कार्यालयात सर्वसामान्यपणाने जर जेवायची वेळ येत असेल, मी संबंध राखण्यासाठी हे सगळं करत असतो, करतो आतापर्यंत, पण त्याचा परिणाम एक प्रकारे ऍसिडिटी निर्माण होणं, त्याचा शरीरावर परिणाम होणं हे अपरिहार्यपणाने घडतं. आणि मला डॉक्टर हे वेळेवरी सांगत असतात खरं म्हणजे, पण लोकांचं बरोबर आहे ना योगिता, मला तुमच्याकडे मी येणार नाही असं कसं सांगायचं प्रेमानी बोलवणाऱ्या मंडळींकडं. अशा गोष्टी माझ्या हातून घडतात, याच्यामध्ये काय आणि कसा बदल करायचा हा माझ्या पुढे प्रश्न आहे, पण करावा असा वाटतो. अजूनही काय काय वाटतं ते नंतर सांगेन. देह मन बुद्धीच्या पलीकडे काही असतं यावर विश्वास बसल्यासारखं सर्वसामान्य लोकांकडे काही नाही. आणि त्यामुळेच जगात आत्म्याला महत्व नाही का, आणि त्यामुळेच जगात अशांती आहे काय, यावर मार्ग काय, आत्म्याविषयी विश्वास आणि आत्मज्ञान प्राप्त करण्याची इच्छा सगळ्यांमध्ये कशी प्राप्त होणार असा प्रश्न विचारलेला आहे. देह मन बुद्धीच्या पलीकडे किंवा देह मन बुद्धीच्या अधिष्ठानभूत असं काही असतं यावर सर्वसामान्य लोकांचा विश्वास नाही असं ते म्हणतात. आणि त्यामुळं आत्म्याला जगात महत्व येत नाहीये, आणि तसं असल्यामुळेच जगात अशांती आहे. देह मन बुद्धीच्या पलीकडे काही असतं आणि त्याच्यावर विश्वास, आत्म्यावर, आत्म्यासंबंधी विश्वास आणि आत्मज्ञान प्राप्त करण्याची इच्छा सगळ्यांमध्ये कशी निर्माण होईल. मला असं वाटतं की सर्वांमध्ये कशी इच्छा होईल, सर्वांमध्ये अशा प्रकारे आत्मज्ञान प्राप्त करण्याची इच्छा कशी होईल याच्या भानगडीत सर्वसामान्यपणे आपण पडू नये असं मला वाटतं. होतं असं की आपण एका चांगल्या मार्गाला लागलो, चांगल्या याचा अर्थ परमार्थाच्या मार्गाला लागलो, की आता हीच गोष्ट माझ्या मित्रांना, नातेवाईकांना, माझ्या बहिणीला, माझ्या भावाला, माझ्या हितसंबंधियांना जर कळली, समजली आणि तेही या पद्धतीने वागायला लागले तर किती बरं होईल असं साधकाच्या मनात येतं. सगळं विश्व म्हणजे फार, प्रत्येकाचं विश्व खूप मर्यादित आहे, आपल्याला विश्वाची कल्पना देखील नाही. विश्व याचा अर्थ आपल्या अवतीभोवती असणारी परिस्थिती, एवढाच विश्वाचा आपल्या तऱ्हेने अर्थ आहे. तरी देखील हे सगळ्यांना कसं समजेल अशी एक चिंता आपल्याला वाटत राहते. आणि मग जगात अशांती आहे म्हणजे आपल्या घरात अशांती असते. जर सगळे आपल्या घरातले श्रवण करतील तर घरातली आपली अशांती निम्म्यानी कमी होईल आणि शांती निम्म्यानी वाढेल एवढं आपल्याला वाटत राहतं. कारण वेगवेगळी मतं धरून चालणारी मंडळी घरात असतील तर घर अशांत राहतं आणि विश्वाच्याही अशांततेचं तेच कारण आहे असं डायग्नोस आपण करतो. आणि मग सगळं विश्व कसं परमार्थाला लागेल याची एक आपल्याला चिंता वाटायला लागते. आपल्याला समजलं म्हणजे झालं. सगळ्या विश्वाची चिंता तर काय, घरातल्या लोकांना देखील आपण वळवू शकत नाही त्यांची प्रकृती देखील आपण जशी आहे तशी न स्वीकारता त्यांना आपल्या प्रकृतीत बसवू पाहतो, आपल्यासारखं त्यांनी वागावं असं आपण करू पाहतो. आणि अशांतीचं कारण ते जसं असतात तसं त्यांनी परमार्थ करावा ही जबरदस्त आपली इच्छा पुढे आग्रहात जर परिवर्तित झाली तर त्यांनीही काही टक्के, जर त्यांच्याकडून 70% तर आपल्याकडूनही 15-20% अशांती घरात, ते त्यांना कसं समजावं म्हणून निर्माण होऊ शकते. मी घराची गोष्ट करतोय, विश्वाची याचा अर्थ. सगळ्या विश्वाला हे समजणं तसं शक्य नाहीये हे लक्षात घ्या. सगळ्या विश्वामध्ये परमार्थ होणं हे शक्य नाही, अगदी विश्वाचा जरी विचार केला तरी. कारण जगताची निर्मिती ही ज्या त्रिगुणातून झालेली आहे ते त्रिगुण हे अवश्य आहेत, अवश्यम भावी आहेत. आणि फक्त सत्वगुणच या जगात राहणार नाहीये, एवढंच नव्हे तर आपला जो मार्ग आहे तो मार्ग हा जगताला समजवून सांगणं आणि आपला जो विचार आहे तो विचार फार मोठा करणं असा प्रयत्न सगळे करतात. एक प्रकारे जसं तलवारीनी जग जिंकणं आहे तसं विचारांनी जग जिंकायला जाणं असं पुष्कळ धर्मांनी केलेलं आहे. पण हे जग जिंकलं जाण्यातलं नाहीये, हे आतापर्यंत धार्मिकांनाही कळलेलं नाहीये आणि शस्त्र चालवणाऱ्यांनाही समजलेलं नाहीये की सगळं जग जिंकणं ही अवास्तव कल्पना आहे. परमार्थियांचा प्रचार आणि प्रसार देखील, संतांनी केलेलं काम देखील, सांगणं एवढं संतांचं काम आहे, समाजात त्या प्रवृत्तीचे जे लोक आहेत त्यांना समजलं तरी पुष्कळ आहे. सगळ्यांना समजावं यासाठी कोणतंच काम असू शकत नाही, कारण कोणाच्या तऱ्हेने ती बळजबरी असते, कोणाच्या तरी प्रकृतीच्या तऱ्हेने ती बळजबरी ठरेल. असं असल्यामुळंच कितीतरी धर्म वेगाने फोफावले, मोठे झाले आणि निस्तेज देखील होऊन गेले. त्यामुळे सगळ्या जगाचा विचार नको. आपल्या विश्वामध्ये असणारी जी मंडळी आहेत त्यांच्याबद्दल सद्भावना राखावी, पण ते सगळे परमार्थ करतील अशी शक्यता नाही. आणि याच्यासाठी काय करायला लागेल याच्याकरता डोकं खाजवत बसायला नको. त्याच्याऐवजी ही सगळी शक्ती देह मन बुद्धीच्या पलीकडे असणारा, समर्थांच्या भाषेत देहातीत वस्तू आहे, ते तू परब्रह्म पाहे, ते अगदी आपल्याला तू असं म्हणून आपल्याला उपदेश करताना म्हणतात. तर देहाच्यापेक्षा पलीकडे जी वस्तू आहे ती वस्तू पाहण्याचा तू प्रयत्न कर म्हणजे झालं. कारण आपण हा प्रयत्न, आपण आपल्याला नुसता विचार कळल्याबरोबर आपण त्याचा प्रचार आणि प्रसार कसा होईल असा प्रयत्न करतो. खरं म्हणजे मला प्रचार आणि प्रसार हे शब्दही तेवढे आवडत नाहीत. जरी आपल्या मंडळाची नावं प्रसारक मंडळी अशी असली, ज्ञानेश्वरी प्रसारक मंडळ, स्वामी माधवनाथ बोध प्रसारक मंडळ, तरी प्रसार आणि प्रचार या गोष्टी बाहेर ज्या पद्धतीने आहेत त्या पद्धतीने नसाव्यात असं हे मंडळ निर्माण होतानाच विचार होता. प्रसार अथवा प्रचार हा सौम्य रीतीने आपला प्रकाश लोकांपर्यंत पोहोचवणे इतपतच असावा. सूर्याला प्रकाशाचा प्रचार करायला लागत नाही. कोणत्याही विचाराचा प्रचार करणं, प्रसार करणं आणि प्रसार आणि प्रचार याच्यामध्ये प्रसार शक्य आहे आणि तो करावा, प्रचार हा शब्द तर फारच त्या दृष्टीने नको वाटतो, कारण प्रचार याचाही अर्थ असा होतो की दुसऱ्यांना दुसऱ्यांच्यापर्यंत जाण्याची तुमची महत्वाकांक्षा आहे, दुसऱ्यांपर्यंत पोहोचण्याची महत्वाकांक्षा आहे आणि प्रचाराने काहीतरी साध्य करायचं आहे. जसा सूर्याच्या प्रकाशाचा प्रसार होतो सगळीकडं, प्रचार होत नाही, तसा बोधाचा प्रसार व्हावा. ज्यांना त्याचा उपयोग करायचा आहे त्यांनी करावा, ज्यांना करायचा नसेल त्यांनी न करावा. त्या तऱ्हेने आपण व्यक्तिगत रीतीने देखील अगदी जगतामध्ये परमार्थ पसरणं किंवा आपल्या घरादारामध्ये आणि नातेवाईकांमध्ये मित्रमंडळींमध्ये परमार्थ पसरणं ज्याला त्याला दिसत असतं, ज्याला हवं असेल तो स्वीकारतो, ज्याला नको असेल तो स्वीकारत नाही. पण प्रचार करायला जाऊ नये. आपल्या मुलांनाही प्रचार जर केला तर ती दूर होतील. आपल्या सहज वागण्या बोलण्यातून त्यांना जे समजलं आणि समजलं तर ते करतील. खरं म्हणजे शिकवणं सांगणं याच्यापेक्षा आचरणच अधिक महत्वाचं असतं. आपल्या आचरणाने जगाला जे समजतं ते सांगण्याने समजत नाही, त्यामुळे स्वतःचं जीवन घडवावं आणि जगताची काळजी सोडावी असं मी म्हणे. कारण अनादिकालापासून पाण्यावर रांगोळी काढण्यासारखं आहे. 5-25 वर्ष 50 वर्ष ही विशेष फार मोठी नसतात. जशी आपली आपला 61वा वर्धापन दिन उत्सव झाला, आपल्या मानवी जीवनाच्या मर्यादेमध्ये खूप मोठं वाटतं. काळाच्या ओघात हे काही नसतं. त्याचा जो ठसा असतो तो ठसा त्या त्या वेळेला उमटतो आणि मग नंतर पाणी वाहून गेल्यानंतर पुढे काहीच नाही असं होऊ शकतं. त्याच्याऐवजी जर स्वतः घडलो तर सद्गुरूंनी आपण घडण्यासाठी आपल्याला अनुग्रह दिलाय. आता हे जगात कसं समजावं यासाठी दिलेलं नाहीये असं लक्षात घेऊन आपल्या स्वतः करता. तुकाराम महाराज म्हणतात ना, आपुला तो गळा घेई उगवणी. तेवढं साधलं तरी देखील पुष्कळ आहे असं मी म्हणेन. आणि त्याकरता ते साधण्याकरता मात्र फार मोठे प्रयत्न आपण करायला पाहिजेत. रामकृष्णांकडे मास्तर आले आणि रामकृष्ण काही बोलले तर ते म्हणाले की किती चांगलं मी ऐकतोय, हे कलकत्त्याच्या लोकांना समजावून सांगायला पाहिजे असं मास्तर म्हणाले. तर रामकृष्ण तिटकाऱ्यांनी म्हणाले, आधी आपल्याला समजावा असं म्हणाले. या कलकत्तेकरांना काय झालं कोण जाणे. एखादा नवीन विचार कानावर आला की आता हा सगळ्यांना कसा सांगावा याचीच ते चिंता करतात. आपल्या स्वतःला समजलं तरी पुरे आहे असं रामकृष्ण म्हणाले. तशा प्रकारे आपण देह मन बुद्धीच्या पलीकडे काही असतं याच्यावर विश्वास ठेवून चालणारी आहोत तर त्याचा शोध घेऊन आपल्या अंतर्यामी त्याची प्रचिती घेतल्याखेरीज थांबू नये. तोपर्यंत जगताचा विचार वगैरे तसा इतका आपण करून काहीही होत नाही. भगवंताच्या इच्छेनी 5 पांडव आणि 100 कौरव हा जगताचा न्याय नियम राहणारच आणि अनादिकालापासून तो आहे. त्यामुळे सगळे परमार्थ करणं शक्य नाही, सगळे व्यापार करणं शक्य नाही, सगळे एकमेकांशी युद्ध करणं शक्य नाही. जगत जसं चालायचं आहे तसंच चालणार आहे. त्याच्यामध्ये आपण कसा मार्ग काढायचा हे एवढंच आपल्याला महत्वाचं आहे आणि ते आपण करू असं मी म्हणतो. वंदना एक अभंग म्हणणार. हरी हरी। हे कानाला लावलेलं असताना पाणी पिणं म्हणजे आमचं लहानपणी बायका नथ जरा अशी करून जेवायचा कारण पर्यायच नसतो, त्यामुळे
निळा सावळानात निळा सावळानात तशी निळी सावळी रात, निळा सावळानात तशी निळी सावळी रात। कोडे पडते तुला शोधिता, कोडे पडते तुला शोधिता कृष्ण अंधारात, निळा सावळानात तशी निळी सावळी रात। धुडवुनी वन ढुंडुनी नंदनावन, तुडवनी वन ढुंडुनी नंदनावन, शोधून झाले अवघे त्रिभुवन, शोधून झाले अवघे त्रिभुवन, एक न उरले गोपीचे घर, एक न उरले गोपीचे घर, हाकेच्या टप्प्यात निळा सावळानात तशी निळी सावळी रात। नीलजली यमुनेच्या काठी होडी सोडिली मी देहाची, नीलजली यमुनेच्या काठी होडी सोडिली मी देहाची, गवसलास तू मधला कान्हा, गवसलास तू मजला काना, लाटांच्या रासात निळा सावळानात तशी निळी सावळी रात। कोडे पडते तुला शोधिता, कोडे पडते तुला शोधिता कृष्ण अंधारात, निळा सावळानात निळा सावळानात निळा सावळानात।
फारच छान या भागवत वहिनी अभंग म्हणा
मारा रे गिरिधर गोपाल, मारा रे गिरिधर गोपाल, दूसरा न कोया, दूसरा न कोया, दूसरा न कोया, सादा सकल लोक जोया, दूसरा न कोया, मारा रे गिरिधर गोपाल, भाया छाड़ा बंधा छाड़ा, छाड़ा सगा भूया, साधु संग बैठ बैठ, साधु संग बैठ बैठ, लोक लाज खोया, मारा रे गिरिधर गोपाल, भगत देख्या जिया, लगत देख्या हुया, दूध मध घृत काढ़लया, दार दया जोया, दार दया जोया, दार दया जोया, मारा रे गिरिधर गोपाल, राणा बिशरो प्याला भेजा, पिया मगन होया, मीरा रे लगन लग्या, हो जो होया, मारा रे गिरिधर गोपाल, मारा रे गिरिधर गोपाल।
वाह, सर्व संतांची चरित्र पाहिली तर तीव्र संवेग ईश्वर प्राप्तीच्या ध्येयासाठी आणि प्रखर वैराग्य आढळते। मला साधनेत तीव्र संवेग कसा येईल की तो जसजशी साधना करत जातो तसतसा वाढतो। याच जन्मात ईश्वर प्राप्तीचे ध्येय गाठावे असे मनापासून वाटते, पण प्रकृती बऱ्याच वेळेला बंड करून उठते। प्रकृती हे कारण आहेच तीव्र संवेग। तीव्र संवेगाच्या आड आपलीच प्रकृती येते। खरं म्हणजे आपल्याला जर ईश्वर प्राप्तीची तीव्र इच्छा असली, ज्याच्या प्रकृतीमध्ये ईश्वर प्राप्तीची तीव्र इच्छा आहे त्याची प्रकृती त्या इच्छेला अनुकूल किंवा अनुरूप असणारच। पण इच्छा एका टोकाला आणि प्रकृती एका टोकाला असं जर असेल, कधी कधी वाचनानी थोड्या बहुत चिंतनानी आपल्या ठिकाणी असणाऱ्या सत्वगुणाच्या एका प्रमाणामुळे, चांगल्या प्रमाणामुळे आपल्या ठिकाणी इच्छा जागृत होते, पण त्याच वेळेला विषयाचा उपभोग, पूर्वी घेतलेल्या विषय सुखात ची स्मृती आपल्या स्वाभाविक ओढी संसाराकडे उद्योग व्यवसाय नोकरी पैसे मिळवणं मान मिळवणं याच्याकडे असणाऱ्या तर याही आपल्या ठिकाणी असतात आणि त्याची जी एकूण ओढाताण होते खेचाखेच होते त्याच्यातच सगळा जन्म निघून जातो. रामकृष्ण एक गोष्ट सांगत असत की एका शेतकऱ्यांनी पाहिलं की गंगा आपल्या शेताजवळून जाते आहे पण आपल्याला हवं तसं पाणी नाही. दुष्काळ पडला तर मुलाबाळांचं पोषण करणं हा देखील एक मोठा प्रश्न निर्माण होतो. आपल्या शेतापर्यंत पाणी आलं पाहिजे असं शेतकऱ्यांनी ठरवलं आणि तो भल्या पहाटे 4 वाजता उठून कुदळ घेऊन गंगेपाशी गेला आणि तिथून खणत खणत चर खणायला त्यांनी सुरुवात केली. त्याचं सांगत की सकाळी 9 वाजता त्याची पत्नी आली की हे काय आज आरंभलंय सकाळी 4 वाजता इथं आलात आता 5 तास झाले आता घरी चला जरा निहारी नाश्ता करा आणि मग परत लागलं तर कामाला या. तर तो म्हणाला आज मी तुझं काही ऐकायचं नाही आज आता हे काम केल्याशिवाय मला स्वस्थता लाभणार नाही. दुष्काळ किती पडलाय शेत कसं पिकणार. त्यांनी आपल्या बायकोला परत पाठवलं आणि तो आपल्या कामाला लागला. 1-1.5 च्या दरम्यान त्याची पत्नी स्वयंपाक सगळा करून तो पाटीत घालून त्याच्यापाशी आली की थोडं जेवा तरी. जेव्हा अति आग्रह करायला लागला तेव्हा तो तिला मारायला धावला उद्या जर मुलं मेली तर काय करशील. त्यांनी आपल्या पत्नीला घरी पिटाळून लावलं आणि मग संध्याकाळी 5 च्या सुमाराला गंगेपासून तो त्याच्या शेतापर्यंत चर खणून झाला आणि झुळझुळून पाणी आत यायला सुरुवात झाली. तो सुखावला घरी गेला आणि बायकोला म्हणाला की छान गरम पाणी कर जरा आंघोळ वगैरे करतो तेवढं अंग शेकून बरं वाटेल आणि मग स्वयंपाक वगैरे कर आता माझ्या जीवाला स्वस्थता आली. रामकृष्ण ही गोष्ट सांगून म्हणायचे की याला तीव्र संवेग असं म्हणतात. संतांच्या चरित्रामध्ये जो तीव्र संवेग आढळतो त्या तीव्र संवेगामुळे संतांमध्ये आणि आपल्यामध्ये जो फरक आहे तो आहे. एरवी ही जी गोष्ट आहे एरवी ज्ञान तरी आपुले तरी पर ऐसे जाहले असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. जे आवडोनी घेतलं भव स्वर्गादिक हे ज्ञान आपल्याला परक पलीकडचं अशा करता झालं की आपण भलत्याच गोष्टी आवडून घेतलेल्या आहेत आणि संतांचं चरित्र आपल्याला आवडतं हे खरं आहे पण आपला रोजचा दिवस आपण तशा प्रकारे घालवण्याचा प्रयत्न करत नाही ही आपली अडचण आहे. म्हणून तीव्र संवेग आपल्याला संवेग आहे पण संसाराच्या ठिकाणी आहे. आपल्याला संवेग आहे पण मानाच्या सत्तेच्या ठिकाणी पैसे कमवण्याच्या ठिकाणी आहे मग ते मिळतंय आपल्याला. आपल्याला ज्याच्याविषयी संवेग आहे त्या गोष्टी आपण प्राप्त करतोय. आपण संवेगाची गोष्ट ईश्वर प्राप्तीच्या बाबत करतो आहोत आणि प्रश्न तर अगदी बरोबर विचारलेला आहे की मग असं असेल तर मला हा तीव्र संवेग प्राप्त करण्यासाठी म्हणून मी काय करायला पाहिजे असं विचारलेलं आहे. याच जन्मामध्ये ईश्वर प्राप्तीचं ध्येय गाठावं असं मनापासून वाटतं. काय करायला पाहिजे हे समजलेलं आहे, तरीही आपण विचारतो आहोत की मी काय करायला पाहिजे. हे फक्त नसलं पाहिजे असं मी म्हणेन. जशी जशी साधना करत जाऊ तसा अधिक अधिक संवेग देखील निर्माण होईल. आत्ता या क्षणाला आपल्यापाशी जेवढा संवेग आहे तिथून सुरुवात आपण करू, पण ज्याला यथाशक्ती असं म्हणतात तसं करायला पाहिजे. आपली जी शक्ती आहे ती शक्ती इतर भावभावना विकार ओरबडून घेतात स्वतःकडं आणि परमार्थाकडं कमी राहते. यथाशक्ती याचा अर्थ आपल्यापाशी जी शक्ती आहे त्या शक्तीचं शेवटचं टोक तुटून पडेपर्यंत, म्हणजे जेवढी शक्ती आहे तेवढ्या शक्तीने. मी असं म्हणतो की आपण एक तास ध्यान करत असू तर फार निश्चयाने करायला पाहिजे. फार आवाढव्य कल्पना नको करायला, तीन तास ध्यानाला मग बसू का, दोन तास नामस्मरण करू का, असं नको. आपण एक तास बसत असू तर त्या एक तासामध्ये अजिबात बेसावत्ता मी आणणार नाही असा निश्चय करायला पाहिजे. संवेगाची गोष्ट सोडा, निश्चयाने करायला पाहिजे. मला तेवढा संवेग आहे की नाही, ध्यानाला बसतो आहे तेव्हा संवेग आहे, नाहीतर ध्यानाला कसा बसला असता. त्यामुळे आपण ध्यान करतोय, आता ध्यान जसं करायचं आहे तसं, जसं सांगितलेलं आहे तसं. विचार काय शहामत आहे विचाराची उठेल. मी चिदाकाशात परमात्म्याशी एकरूपता साधूनच राहिलेलो आहे आणि निर्विचार आहे. उठल्याबरोबर पळवून लावेन विचाराला. काहीतरी जिद्द आणि ताकद आपली जी आहे तर ती वापरलीच पाहिजे आपण. बसू आणि मग जसं होईल तसं होईल, मग कधी झोपही लागेल, कधी सगळं ध्यान फिरण्यातही जाईल विचारांच्या, असं नाहीच होऊ देणार. बरं, तीही आपली शक्ती मर्यादित आहे प्रत्येकाचीच, की मी बसेन आणि सगळ्या ध्यानामध्ये मी विचारच उठू न देता परमात्म्याशी एकरूपता साधेन. तसं जर जमलं असतं तर मग प्रत्येकजण आपण स्वरूपानंदच असतो. पण काय जे जमेल, मी म्हणतो यथाशक्ती, याचा अर्थ 5-10 मिनिटं तर जमेल. 5-10 मिनिटांनंतर जेव्हा अजिबातच जमत नाही आणि काही केले विचार उठताच आहेत, तेव्हा आपण आत्मरूप आहोत हे लक्षात ठेवून, द्रष्टा आहोत हे लक्षात ठेवून, त्या विचाराचा आणि आपला संबंध नाही. विचार उठेल पण आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो आहोत, त्याचा हात धरून फिरायचं नाही असं ठरवलेलं आहे. हे यथाशक्ती तर करू. म्हणून आपलं तेच एक तासाचं ध्यान, पण जसं करायला पाहिजे तसं, अगदी जसं सांगितलेलं आहे तसं अगदी करायचा प्रयत्न तर करू. संवेग आहे, आता कृती घडू देत. आपण प्रार्थना करतो, केंद्रात येतो, प्रार्थना म्हणतो, तर प्रार्थनेला अनुकूल आपल्या चित्तवृत्ती ठेवून प्रार्थना म्हणणं आणि नुसती प्रार्थना म्हणणं याच्यात फरक आहे. आपल्याला केवलम करुणाकारम असं म्हटल्याबरोबर केवळ करुणेनी आकार धारण केलेले स्वामी स्वरूपानंद आहेत असं जरा आत समजू देत. ते कैवल्याचा आनंद घेणारे आहेत आणि देणारे देखील आहेत असं म्हणत असताना त्यांच्या स्वामीजींच्या योगाने स्वरूपानंदांचा आपल्यावर झालेला जो उपकार आहे त्याचं स्मरण आपण ठेवलं पाहिजे. आपल्या सद्गुरूंचा आपल्यावर जो अनुग्रह असतो तो आपण उपकारच समजतो, तो त्यांच्या आधीच्या पूर्वगुरूंचा देखील असतो. ते होते म्हणून आपले सद्गुरू आहेत आणि म्हणून स्वरूपानंदांची कृपा माझ्यापर्यंत पोचते आहे. मी असं म्हणेन की या ज्या सगळ्या प्रार्थना आहेत या प्रार्थनांचं जर चिंतन एरवी केलं तर वेळच्या वेळेला भाव निर्माण होईल होतात. कारण प्रार्थना म्हणत असताना एवढं चिंतन करायला जागा नसते, ती पुढेच जाते त्याच्या पदांप्रमाणे. पण आपल्या ठिकाणी तर आपण चिंतन जर केलेलं असेल तर प्रार्थना म्हणतानाच आपल्याला समजेल. आपण शरणागत भावानी प्रार्थना म्हणायची आहे, आपण मीपणा बाजूला काढून प्रार्थना म्हणायची आहे, आपण कोमलतेने प्रार्थना म्हणायची आहे, तर प्रार्थना देखील मोठी साधना होऊन जाईल. ध्यान, प्रार्थना, नामस्मरण या साधनांकडे जर आपण पाहिलं, आपल्याला भले 10 मिनिटं मिळो, 25 मिनिटं मिळो, अर्धा तास मिळो नामाकरता, जसं नाम घ्यायला सांगितलंय तसं नाम घेईन आणि शांतीला समाधानाला प्राप्त झालो असं आत पाहिन, मग पुढचं नाम, दोषा नको. असं जेव्हा असेल तर संवेगाची बात सोडा, कारण माझ्यापाशी संवेग आहे आणि वाढला पाहिजे, संवेग अजून निर्माण झाला पाहिजे, अजून निर्माण झाला पाहिजे. या गोष्टी किती काळ आपण करत बसणार, त्या असाव्यात. संवेगानेच आपण बसलेले आहोत, आता बसलेलं असताना जे करायला पाहिजे ते आपण करू असं मी म्हणेन. आपण श्रवणाकरता बसलेले आहोत, आपल्याला संवेग आहे म्हणूनच तुम्ही इथं आलेले आहात. आता श्रवण करत असताना जे ऐकता आहात त्याच्यावर तुम्ही तुमच्या विचारांच्या भिंती लगेच उभ्या न करणं हे तुमचं काम आहे. तरी अवधान एकले दिजे मग सर्व सुखासी पात्र होईजे. काय आपला कुठलाही तर्क उद्भवू न देता सरळ ऐकणं एवढं तर करू. आपलं मनच चालवायचं नाही, मन जणू निस्तरंग झालेलं आहे, नुसतं ऐकायचं आहे, समजून घेत ऐकायचं आहे, ही देखील साधन आहे. तुम्ही आलेले आहात तेव्हा संवेग आहे हे उघड आहे. म्हणून अधिक तीव्र अधिक तीव्र तीव्र तीव्रतम ही इच्छा बरोबर आहे, तरी देखील आपण प्रयत्नात ढिले नको पडायला. तर मग जेवढा संवेग आहे तेवढा संवेग कामही लगेच करतोय, साधना देखील तशी आपण करतोय असा त्याचा अर्थ होईल. आपण चालायला बाहेर पडलो आणि नामस्मरणासहित चालत असू तर प्रत्येक पाऊल चुकायला नको एवढी आपण दक्षता घेऊ. तर मग आपण काय जे अर्धा तास चालत असू, 40 मिनिटं चालत असू, तासभर चालत असू, इथं प्रत्येक पावलाला दक्षता घेत नाहीये आणि जेवढा वेळ चालणार आहे तेवढा वेळ मी नामस्मरणासहित चालेन या निश्चयाचा उपयोगच काही नाहीये. म्हणून संवेग असणारा जेवढा आहे तेवढा. विनोबा म्हणतात की तुकाराम महाराजांनी एवढा भाव, तुकाराम बुवांनी एवढा भाव माझ्या ठिकाणी नाही असं पहिलं विधान. आणि दुसरं वाक्य लिहिलंय, आता त्याला मी काय करू, त्या मीला इन्व्हर्टेड कॉम आहे. आता तुकाराम महाराजांनी एवढा भाव माझ्यापाशी आला म्हणजे मग मी साधना करेन, तोही येत नाही, साधनही करत नाही, असं कशाला पाहिजे. आता माझ्यापाशी जेवढा भाव आहे त्याला हाताला धरून मी 100% प्रयत्न करीन. मग त्यांनी म्हटले तसं साधना जशी जशी आपण करू तसा तसा संवेगही वाढेल. साधनेमधली जी अचूकता आहे ती अचूकता देखील माझ्या मनाच्या बुद्धीच्या आणि इंद्रियांच्या पूर्ण सहकार्यानेच मिळवायची आहे. असं मी करेन मग याच जन्मात ईश्वर प्राप्तीचं ध्येय गाठावं असं मनापासून वाटतं तर ते साध्य होईल. या अशा प्रयत्नांनीच प्रकृती बंड करून उठते तरी देखील मी प्रकृतीपेक्षा वेगळा आहे, प्रकृतीचा मी स्वामी मालक आहे प्रकृती हाताळण्याची देखील आपल्याला सवय होईल. ती बंड करून उठली तरी देखील जर आपल्याला अंतर समाधान मिळालं साधनेतून तर प्रकृतीही थंड होऊन जाते, शांत होते, निवते. असं होतं. त्यामुळे या सगळ्याची उत्तरं आपण उत्तम रीतीने विवेक करणं आणि किती संवेग आहे याची फार चिंता करत न बसता आपण साधना जशी सांगितली तशी आणि सर्व मार्गांनी आपलं जीवन तसं जगण्याचा प्रयत्न करणं हे आहे. बाकी संवेग हा अशा प्रयत्नांनीच वाढत जातो आणि आपल्या सगळ्यांचा अशा प्रयत्नांनी तुम्ही जर तुम्ही इथं आल्याचा पहिला दिवस आठवला असेल आठवला आणि आत्ताचा दिवस आठवला तर तुमच्या लक्षात येईल की आपण साधनेमध्ये देखील भरपूर चाललोय. आपण करतोय असं तुमच्या लक्षात येईल. पण आता मी सांगितलं तसं जर आपण अजून करायचा प्रयत्न केला तर एवढीच वाटचाल अजून जलद होईल आणि त्यालाच तर तीव्र संवेग म्हणतात. तीव्र संवेगाने साधना करणं असं म्हणतात ते आपण करूया. हरिओम तत्सत. एक मिनिटभर आपण शांत डोळे मिटून बसू. हरी 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 स्वामी जी स्वामी जी राम राम. बोला पुंडलीक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. हरि हरि.